हरि ओम। मनाच्या श्लोकांमधला 200वा हा श्लोक अतिशय गोड श्लोक आहे। कळे आकळे रूपते ज्ञान होता, तिथे आटली सर्व साक्षी अवस्था, मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तो गे तोचितो राम सर्वत्र पाहे। पूर्ण अद्वैतपरस श्लोक आहे। ज्ञान हे प्रथम कळतं आणि मग आकळतं। कळतं कसं? शब्दांच्या साह्याने, किंवा गुरु म्हणाले हो असं आहे, बरं का, तो परमात्मा असा अखंड अफूट असतो आणि तू तोच आहेस असं पहिल्यांदा गुरु शब्दाने सांगतात। मग आपण म्हणतो गुरु म्हणतात त्यार्थी बरोबर असलं पाहिजे, बरं का, म्हणजे आपल्याला कळलं की ते काय म्हणतात बरोबर आहे। सर्वत्र जर तू तू आहे तर माझ्यातही तो असणारच की, हे आपल्याला बुद्धीला कळलं। मग अनुभवाने जेव्हा त्याची प्रचिती येते आपल्याला, तेव्हा काय म्हणतं? आकळलं। सम्यक रीतीने कळलं, आकळलं। कळे आकळे रूपते ज्ञान होता, बुद्धीच्या साह्याने नाही तर सरळ सरळ थेट आत्मज्ञान, अनुभूतीचं ज्ञान जेव्हा माणसाला होतं तेव्हा परमात्मा कळतो। आणि मग तिथे काय होतं? सर्व साक्षी अवस्था, ज्याला तुरिया असा पण शब्द आहे, की आपण आपल्या शरीराच्या मनाच्या बुद्धीच्या व्यवहारांशी मिसळलेलो नाही। नदीचा प्रवाह वाहतो तसा प्रवाह वाहतो आहे आणि आपण काठावर बसून आपल्याच मनाकडे आपल्याच बुद्धीकडे आपण पाहतो आहोत। ही जी स्थिती आहे ही साक्षी असण्याची स्थिती आहे। आपण पाहिलं की साक्षीत्व ही परमार्थातली अत्यंत महत्त्वाची कळीची गोष्ट आहे, पण ज्यावेळी मनुष्य आत्मानुभवात डूब घेतो, काय सांगू बाई झाले काहीची या बाई, ते सांगता पण येत नाही काय झालेलं आहे ते, अशा स्थितीमध्ये तिथे आटली सर्व साक्षी अवस्था। मना उन्मनी शब्द कुंठित राहे। उन्मन म्हणजे मनाच्या वरती जाणं, मनाच्या व्यवहारांच्या पलीकडे जाणं, अशी ही जी स्थिती असते, ज्या स्थितीमध्ये शरीराचं भान नसतं माणसाला, किती वेळ बसला, टाईम आणि स्पेस या दोन्ही गोष्टी जिथे हरवून जातात ती उन्मनी अवस्था आहे। काल आणि स्थल याचं भान राहत नाही। ध्यानाला बसले, मी पाहिलेला एक उत्तम साधिका पहाटे 4 वाजता बसली ध्यानाला, खरोखरचीच गोष्ट सांगते, आपल्या परिवारातच घडलेलीच गोष्ट मी वेळोवेळी सांगितलेली आहे, की पहाटे 4 ध्यानाला बसल्या आणि दुपारी 4 त्यांना ध्यानातून खाली आल्या। ते म्हणाले 4 बसले आणि 4 वाजले म्हणजे काहीच नाही, ध्यान झालंच नाही का? ते पहाटेचे 4 ते दुपारचे 4। पानसे म्हणून एक ताई होत्या आपल्या इथे येत असत। 12 निश्चल ध्यान, कुठे आहोत काय चाललेलं आहे भोवताली काय पत्ता नाही असं होऊ शकतं। याला म्हणायचं मना उन्मनी। आणि तिथे शब्द म्हणजे आपण सर्वजण मनातल्या मनात स्वतःशी तरी बोलत असतो, बाहेरच्यांशी तरी बोलत असतो, पण शब्द तयार होणं, विचार आणि मग शब्द यांची सांगड बसणं, ही सगळी क्रिया या स्थितीमध्ये शांत झालेली असते, कुंठित झालेली असते। आणि पुढे तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे, ही जी ओळ आहे याबद्दल अनेक लोकांनी अनेक तर्क केलेले आहेत आणि ते तर्क पण फार अर्थ लावलेले गोड आहेत। अनंतराव आठवल्यांनी याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की ही जी त्यांनी एक प्रकारची परमात्म्याशी मिलनाची अवस्था वर्णन केलेली आहे आणि समर्थ स्वतः जणू काही त्या वल्लभेच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे आपल्या सखीला जणू सांगतायत। गे म्हटलेलं आहे ना, म्हणजे स्त्रीशी कोणाशी तरी बोलतायत असा त्याचा अर्थ आहे, असा कोणी अर्थ लावलेला आहे। कोणी असं म्हटलेलं आहे की समर्थ साक्षात पिता आणि गुरु आणि त्यांच्यासमोर अक्काबाई बसलेले आहेत, वेणाबाई बसलेले आहेत, आता या मुली आहेत त्यांच्या। आपण मुलींना म्हणतो अगं तुला समजलं का, तसं या अक्काबाईंना वेणाबाईंना जणू म्हणतायत समर्थ समजलं का गं बायकांनो तुम्हाला, मुलींना मुलींनो तुम्हाला कळलं का असं म्हणतायत। तो गे तोची राम सर्वत्र पाहे, असा हा जो गे शब्द आहे याबद्दल वेगवेगळे तर्क लोकांनी केलेले आहेत. एक फार सुंदर त्याला दृष्टांत पण दिलेला आहे की असं म्हणतात की गोकुळातल्या लोकांची आणि श्रीकृष्णाची खूप दिवसात भेट झालेली नव्हती. एकदा जो गेला मथुरेला तो काय परत आला नाही. पण हे सगळे गोकुळवासी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने कुठे आलेले होते, कुरुक्षेत्रावर आलेले होते. आता तिथे एवढे सगळे गोकुळजन आणि कृष्ण एवढ्या वर्षांनी भेटतोय तर काय तो आनंदाचा कल्लोळ चाललेला होता आणि राधा मात्र थोडी मागे मागे असंच उभी होती आणि तिला काय आपल्याला काय होतं आणि काय करावं असं काही कळत नसतं. फार त्याचं छान वर्णन केलेलं आहे. पण कृष्ण तिच्याकडे जातात आणि श्रीहरीची जी चिन्मय छाया मिठी देत तिज दृढ यदुराया शुभ मिलन नच भेद कळावा कवण राधिका कवण हरिवा. ते जे राधा कृष्णाचं मिलन आहे त्याच्यात ते राधा कोण आणि कृष्ण कोण कोणालाच काय कळेना अशी स्थिती ही जी आहे. तो गे तोची राम सर्वत्र पाहे मना उन्मनी शब्द कुंठित आहे अशी ही प्रभूच्या मिलनाशी एकरूपतेची ही स्थिती आहे. हरिओम तत्सत.